आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आशियातील सर्वात मोठं जागतिक क्षमता केंद्र मुंबईत होणार. महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. 2027 जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 11,718 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आणि नाशिक तपोवनातील झाडं न तोडण्याचे हरित लवादाचे नाशिक महापालिकेला आदेश. आता सविस्तर बातम्या. आशियातील सर्वात मोठं जीसीसी म्हणजे जागतिक क्षमता केंद्र मुंबईत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे राज्यात 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकंदर 45,000 नवीन रोजगार निर्माण होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20,00,000 चौरस फूट क्षेत्रावर हे केंद्र उभारणार आहे. याबाबत करार लवकरच केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
अतिशय आनंद होतोय की आत्ताच ब्रुकफील्ड सोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट झिरो डाऊन केलाय. एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी जीसीसी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. जवळपास 20,00,000 स्क्वेअर फूट ही जीसीसी असणार आहे. 15,000 लोकांना डायरेक्ट आणि 30,000 लोकांना इनडायरेक्ट असं 45,000 एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जीसीसी असणार आहे. आणि आपला जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला जीसीसी कॅपिटल करायचं त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे. आणि त्यांनी जवळपास तो निर्णय घेतला, लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत एमओयू देखील साईन करू.
राज्य सरकारचं दूरदर्शी धोरण आणि पोलीस दलाच्या समर्पित प्रयत्नांमुळे महाराष्ट्र नक्षलवादमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल नागपुरात यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. अतिदुर्गम भागात पोलीस चौक्या उभारून आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करावी तसंच सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची 15,158 पदं रिक्त असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. शिक्षक उपलब्ध झाल्याशिवाय शिक्षकांच्या स्थानांतराला अनुमती दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. सरकारनं या रिक्त जागा मर्यादित कालावधीत भराव्यात अशी मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. बृहन्मुंबई महानगर क्षेत्रातील 20,000 इमारतींना भोगवटा देण्याचा निर्णय शासनानं घेतला असून त्याची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल दिली. या निर्णयाचा लाभ थेट 4 ते 5 लाख सदनिकांना म्हणजे अंदाजे 20,00,000 नागरिकांना होणार आहे. पुण्यातील वर्तुळ मार्गाच्या पूर्व भागाचं काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचं काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी काल दिली. सदस्य राहुल कुल यांनी पुणे वर्तुळ मार्ग आणि इतर प्रकल्पासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 4 तहसीलदार, 4 मंडळ अधिकारी आणि 2 तलाठी यांना निलंबित केलं आहे. आमदार सुनील शेळके यांनी या गैरव्यवहाराबाबत काल विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. उत्खनन प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असून अधिकारी 8 महिने टाळाटाळ करत अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वर्ष 2027 होणाऱ्या जनगणनेसाठी आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्यात आली. या डिजिटल जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. देशातील ही पहिलीच संपूर्ण डिजिटल जनगणना असणार आहे. 2 टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेसाठी 30,00,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सांगताना अश्विनी वैष्णव म्हणाले,
सेन्सस 2 फेजेस में होगा. फेज 1 में फोकस रहेगा हाउस होल्ड्स के अंदर क्या एमिनिटीज हैं, हाउसिंग कंडीशन कैसी है, कच्चा घर है, पक्का घर है, घर में कितने रूम्स हैं, किस तरह से घर में कोई व्हीकल है, घर में इलेक्ट्रिसिटी कनेक्शन कैसा है. दैट विल बी दी बेस फॉर फेज 2 जिसमें बहुत इंपॉर्टेंट है डेमोग्राफिक, सोशो कल्चरल एंड इकोनॉमिक पैरामीटर्स का इन्यूमरेशन किया जाएगा पूरी जनसंख्या का. ये फरवरी 2027 के हिसाब से किया जाएगा भारत के कानूनों के हिसाब से.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल या लहानशा गावानं गेल्या काही वर्षात कोकणच्या कंदपिकांच्या जगात नवी ओळख निर्माण केली आहे. इथली काटेकणगी आता गोव्यातल्या बाजारात हमखास विक्री आणि उच्च दराची हमी देणारी ठरली आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
स्थानिकांच्या भाषेत काटेकंद, वनकंद किंवा रानकंद अशी ओळख असलेल्या या कंदाची लागवड तळेखोलमध्ये मोठ्या प्रमाणात होते. यंदाच्या दिवाळीत तर या कंद विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांनी आपल्या काटेकणगीचा एक वेगळा ब्रँडच तयार केलाय. गावातल्या बऱ्याच युवकांनी पुढाकार घेत काटेकणगीची शेती व्यवसाय म्हणून स्वीकारली आहे. दिसायला साधा असला तरी हा कंद चव आणि अतिशय पौष्टिकतेमुळे ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेत आवडता झालाय. उकडून, भाजून, भाजी करून किंवा उपवासाला खाण्याचा त्याचा पारंपरिक उपयोग सुद्धा आजही तसाच लोकप्रिय आहे. काटेकणगीची शेती साधारण जून महिन्यापासून सुरुवात होते. अवघ्या 4 ते 5 महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच याचं परिपूर्ण पीक जमिनीखाली तयार झालेलं असतं. संपूर्ण शेती सेंद्रिय खतावर होते. तळेखोलच्या शेतकऱ्यांनी मेहनत, परंपरा आणि नव्या बाजारपेठांचा अभ्यास यांच्या जोरावर एका साध्या रानटी दिसणाऱ्या कंद पिकाचा ब्रँड बनवलाय. जवळच असणारं विरडी धरण पूर्ण झालं तर या शेतकऱ्यांची स्वप्न अजून उंच भरारी घेतील आणि कणक शेती आणखी व्यापक होईल. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील 1800 झाडं तोडण्यावर पुण्यातील हरित लवादानं काल स्थगिती दिली. कायदेशीर प्रक्रिया राबवल्याशिवाय एकही झाड तोडू नये असे आदेश हरित लवादानं नाशिक महापालिकेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील वकील श्रीराम पिंगळे यांनी यासंबंधी याचिका दाखल केली होती, त्यावर लवादानं हा निर्णय दिला. महाराष्ट्राच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचा दिल्लीकरांना परिचय व्हावा यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचं उद्घाटन पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर यांच्या हस्ते काल झालं. या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे. जळगाव शहरातील मानव सेवा विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त कथामाला उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक शिक्षक रोज एक कथा परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांना सांगतात. आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत.
कथा संपल्यावर काही प्रश्न विचारून कथेचे तात्पर्य विद्यार्थ्यांना सांगितलं जातं. त्याचबरोबर शाळेत साने गुरुजी कथा वाचन उपक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी वाचन केलेली ऐकलेली कथा ते आपल्या भाषेत सांगतात. यात उत्कृष्ट कथा सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देखील देण्यात येते. या कथामालेवरती भविष्यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. संवेदनशील आणि संस्कारी विद्यार्थी घडावीत, तसेच विद्यार्थ्यांमध्ये कथेतील मूल्य रुजावी हा या कथामाला घेण्यामागील उद्देश असल्याचे मुख्याध्यापिका माया आंबटकर आणि मुक्ता पाटील यांनी सांगितले. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
जालना इथं आजपासून वारकरी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर संमेलनाचे अध्यक्ष असतील अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री यांनी दिली. ग्रंथदिंडीनं संमेलनाची सुरुवात झाल्यानंतर विविध विषयांवर परिसंवाद, मुलाखती आणि इतर सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. जालना इथलं जेईएस महाविद्यालयाच्या परिसरात हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि इतर संस्थांनी मिळून राहुरी तालुक्यातील कोळेवाडी इथं मेंढ्यांच्या जंत निर्मूलन शिबिराचं आयोजन केलं होतं. मेंढीच्या जमिनीलगत चरण्याच्या सवयीमुळे जंतांची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या आंतरवासिता विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली नागपूर विधिमंडळावर काल मोर्चा काढण्यात आला. शासनानं जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. हवामान. राज्यभरात आज हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात काल सर्वात कमी 7.3° सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. नाशिकमध्ये 7.8° तर पुण्यात 8.3° तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आशियातील सर्वात मोठं जागतिक क्षमा केंद्र मुंबईत होणार. महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. 2027 जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 11,718 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आणि नाशिक तपोवनातील झाडं न तोडण्याचे हरित लवादाचे नाशिक महापालिकेला आदेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.